सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि आज लता दीदींचा वाढदिवस आहे आणि याच निमित्तानं आपण प्रशांत जुन्नरे म्हणजेच दादांसोबत बोलतो आहोत ज्यांचा अगदी घरोबा आहे मंगेशकर कुटुंबासोबत.
आणि दीदी लता दीदी किंवा मंगेशकर कुटुंबीय हे जवळून बघणं फार अवघड आहे. वेगळ्या स्वभावाची आहेत, इतकं प्रेम करतात की आपल्याला असं वाटतं की अरे आपण सहन करू की नाही.
क्या बात आहे. दीदींचा स्वभाव जर विचारलं तर कशा आहेत दीदी?
अगदी छान छान, म्हणजे गप्पा मारायला खूप आणि जे काय असेल ते पटकन बोलतात. माझ्या आता मध्ये नाशिकच्या मुक्कामाला होत्या त्यावेळेला त्यांना खूप जेवणामध्ये विविध प्रकार आवडतात.
बरोबर.
माझ्याकडनं त्या 5-6 दिवस नाशिक मध्ये होत्या त्यावेळेला. सगळे कुटुंबीय होत, मंगेशकर कुटुंब म्हणजे आशाताई, उषाताई, मीनाताई, पंडितजी वगैरे सगळेच कुटुंबीय होत. आणि 4-5 दिवस रोज वेगवेगळे जेवण, त्या एक दिवसाच्या जेवणात काय मजा नाही आली. लगेच पटकन सांगून टाकलं उद्याला तुझ्याकडे काही जेवणार नाही. मी सकाळी मला फोन केला, अरे ते म्हणलं तुम्ही मला बोलला माझं नाही आवडलं तुम्हाला जेवण. नाही आज म्हणे तुझा आणखीन छान होईल. आणि याचं म्हणजे वेगवेगळ्या पदार्थ जेवल्या किंवा त्याच्यामध्ये जेवा ज्या दिवशी नाही आवडल्या दिवशी एकदम पटकन सांगून टाकलं तुझ्याकडे कधीच जेवणार नाही मी. म्हणजे छान.
वा वा क्या बात. आणि तुमच्या इकडली कुठली डिश खूप जास्त आवडते?
त्यांना नॉनव्हेज आवडतं, फिश आवडतं. माझ्याकडे आल्यानंतर, नाशिकला आल्यानंतर, ते मी हॉटेलच्या व्यवसायात होतो त्यावेळेला, आता जरा कमीच केला आहे हॉटेलचा व्यवसाय, त्यावेळेला नॉनव्हेज खायचं छान.
पण दीदींसोबत जोडली गेलेली आठवण जर विचारली तर पट्ट दिशी काय आठवतं तुम्हाला?
एकदा त्यांनी पंडित हृदयनाथ मंगेशकरांबरोबर, पंडितजी नाशिकला आले होते, त्यावेळेला माझ्या बायकोसाठी साडी पाठवली होती
दीदींनी.
आणि मग दीदींनी साडी पाठवली तर पंडितजी म्हणाले की यार तुझ्या बायकोला साडी आवडली की नाही त्याला तू सांग दीदीला फोन करून. काही दुसऱ्यांची काही याचेला नाही. पंडितजी मुंबईला गेले आणि पंडितजीनी त्यांना मला फोन केला म्हणे दीदी बोलतोय. दीदी बोलतोय म्हणल्यानंतर मी लगेच फोन घेतला, तुला तुझ्या बायकोला तुला साडी आवडली दिसत नाहीये म्हणून तू फोन नाही केला, माझी साडी नाही आवडली वगैरे. मी आणि माझ्या पत्नीनी अगदी दोघांनी अगदी त्यांना डोळ्यातून आसूंच्या धारा होत्या. दीदी सांगतोय साडी आवडली तर नाही आवडली. आज माझ्या मिसेसने कपाटामध्ये प्रसाद म्हणून, देवीचा प्रसाद म्हणून ठेवली आहे.
वा 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 क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. वा वा, यु नो या अशा आठवणी अनुभवायला आहे ना मागल्या जन्मीची पुण्य वगैरे लागतात. बरं, बजाते राहा.